हल्का हल्का सुरूर, ये गाना था सिर्फ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर। शो चल रहा है जी हाँ, सारा तो हाजिर है आपके संग यहाँ पर बतियाने के लिए। लेकिन उसी के साथ साथ मैंने आपसे पूछा था कि ज्या पद्धति ने BSNL मध्ये जवळपास 90% लोकांनी स्वतःचा नंबर रजिस्टर करून ठेवलाय का, तर त्यांना ई बिल मिळावं आणि छापील बिलाची गरज नाही असं सांगण्याकरता। वागे में यार ये बहुत बड़ा इनिशिएटिव चल रहा है, मग ते MSEB असू देत किंवा BSNL असू देत, लेकिन गो ग्रीन हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे। म्हणजे काय ना की आसपास आपलं वातावरण आपणच सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपल्याला कळायलाच हवं। लेकिन इसके लिए भी गव्हर्नमेंट को इनिशिएटिव लेना पड़ रहा है, पण त्यामध्ये सगळेजण सपोर्ट करतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। पण आणखीन कुठे कुठे असे पेपरलेस व्यवहार आपण करू शकतो हे सांगण्यासाठी माझ्याकडे कॉल कोणाचा आलाय।
हॅलो हॅलो मॅडम।
हां गुड मॉर्निंग, कोण बोलताय?
गुड मॉर्निंग, मी नांदेडहून सुभाष कंदारकर बोलतोय।
बोला सुभाष जी।
हां आजचा विषय आहे ना पेपरलेस, खूप चांगला विषय आहे।
थँक यू।
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला वेळ नसतो,
खरंय,
त्याच्यामुळे जे बँकेचे व्यवहार वगैरे असतात ते आपल्याला पेपरलेस करतात।
बिलकुल,
म्हणजे घर बसल्या आपल्याला कोणताही ऋतू आहे, समजा उन्हाळा आहे पावसाळा आहे, आणि त्या दृष्टीनं आपल्याला आणि त्यातल्या त्यात जे सिनियर लोक आहेत घर बसल्या आपल्याला पेपरलेस व्यवहार करतात।
क्या बात आहे।
आणि उदाहरणामध्ये मध्ये आपण समजा लाईट बिल भरायचं आहे, लाईन मध्ये उभा टाकायची गरज नाहीये।
खरं।
आणि आपण रेल्वे स्टेशनला जातो आपण, त्या ठिकाणी देखील आपण जे तिकीट बुक करतो घर बसल्या देखील आपल्याला मोबाईल वरून आपल्याला तिकीट बुक करता येतं।
वा, म्हणजे तिथेही आपण पेपर वाचवू शकतो।
बरोबर आहे। आणि त्या ठिकाणी आपण लाईट बिल आहे, पुन्हा विशेष म्हणजे आपला टीव्ही रिचार्ज आहे, त्या ठिकाणी आपल्याला दुकानात जाऊन रिचार्ज करायची गरज नाही। अशा प्रकारचे अनेक व्यवहार आपल्याला घर बसलेला आपल्याला करतात।
भाई क्या बात है, यांनी फक्त पेपरलेस व्यवहारच नाही तर त्यापासून आपल्याला किती सारे फायदे होऊ शकतात। म्हणजे आपला वेळ वाचू शकतो, आपल्याला कुठल्याही ऋतूचा सामना करण्याची गरज पडणार नाही, अशाही बऱ्याच गोष्टी सांगितलेल्यात, नाही का? तर निदान स्वतःचा फायदा बघून तरी पर्यावरणाचा विचार आपण प्रत्येकानेच करायला पाहिजे। कारण आता लागलाय उन्हाळा आणि प्रत्येकाला गाडी लावण्यासाठी एक तरी झाड हवं असं वाटत असतं, पण खरंच पावसाळा आल्यानंतर आपल्यापैकी किती जण झाडं लावतात आणि नुसती लावतच नाही तर ती जगवतात, असे खूप कमी असतील, नाही का, की जे झाडं लावतात सुद्धा आणि जगवतात सुद्धा। लेकिन चलिए इस साल से हम भी उसी में से एक बनते, साथ ही सुनते सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बज जाते रहो।